मोहनिद्रा वी शम पारगावकर। श्रीधरराव पलंगावर एका अंगावर पडले होते। सकाळपासून ते पडूनच होते। अजून त्यांनी तोंड धुतले नव्हतं, दाढी केली नव्हती, चहा घेतला नव्हता आणि आंघोळ तर आज त्यांना करायचीच नव्हती। कालपासून त्यांच्या अंगात बारीकसा ताप होता, कचकच वाटत होती आणि आज सकाळची हवा सुरेख पडली होती। काळे काळे लोंबणारे पावसाचे ढग आकाशात जमले होते, दाटी वाटीनं स्थिरावले होते, परंतु पाऊस पडणार नव्हता। ही हवाच अशी होती, उन्हाळ्यात सुटतो तसा वारा सुटला होता, पण तो पावसाळी ओला ओला वारा होता। असा वारा वाहू लागला आणि आकाशातले ढग नुसते जमून राहिले की पाऊस तरी येत नाही, पण वातावरण मोठं छान वाटतं, फार सुरेख वाटतं। अशी हवा पडली की श्रीधररावांना आता आपल्या बायकोची आठवण येत असे। त्यांची बायको गेल्याला चांगली 6-7 वर्ष झाली होती। आता फक्त तिच्याविषयीच्या आठवणी मनात दाटून येत असत। काळ्या लोंबणाऱ्या पावसाळी ढगासारख्या, न कोसळणाऱ्या ढगासारख्या त्या नुसत्या श्रीधररावांच्या मनात दाटून राहत आणि त्यांच्या शरीराची नुसती तडफड होत राही। एखाद्या आठवणीच्या निमित्तानं श्रीधररावांची बायको त्यांच्या मनात तरारून उभी राहत असे आणि प्रत्यक्ष सहवासापासून तर ते दुरावले होते। आता असंच झालं। श्रीधरराव पलंगावर पडून होते। 17 वर्षांची त्यांची मुलगी सुधा आज स्वयंपाकघरात भराभर सकाळची कामं उरकत होती। तिच्या नेहमीच्या कामात आज एका कामाची भर पडली होती। श्रीधररावांच्यासाठी दवाखान्यात जाऊन औषध आणायचं होतं। त्याला सहज 1 तास जाणार होता। हा 1 तास भरून काढायच्या दृष्टीनं सुधा लवकर उठली होती।
सॅम्पल कंप्लीट, रेडी टू कंटिन्यू।